आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलिंडर उपलब्ध होण्यासाठी 30,000 कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून बातचीत. या वर्षाच्या अखेरीला होणाऱ्या 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन यांना दिलं निमंत्रण. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 15 ऑगस्टला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अलास्का इथं भेट घेणार. आणि भारतीय रेल्वेद्वारे रुद्राष्ट्र या 4.5 किलोमीटर लांबीच्या आशियातील सर्वात मोठ्या मालवाहू गाडीची यशस्वी चाचणी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलिंडर उपलब्ध व्हावा यासाठी 30,000 कोटी रुपयांच्या निधीला बैठकीत मंजुरी देण्यात आली. पेट्रोलियम कंपन्यांना नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 12,000 कोटी रुपयांहून अधिक निधीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सध्या या योजनेचे 10,33,00,000 लाभार्थी असून त्यांना कमाल 9 सिलिंडरसाठी प्रतिसिलेंडर 300 रुपयांचं अनुदान दिलं जातं. तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी 4,200 कोटी रुपये द्यायलाही या बैठकीत मान्यता मिळाली. देशभरातल्या 300 संस्थांना यातून मदत दिली जाईल. आसाम आणि त्रिपुरासाठी 4,500 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांना युक्रेनशी संबंधित ताज्या घडामोडींची माहिती दिली. रशिया आणि युक्रेन या देशांमधल्या संघर्षावर शांततापूर्ण मार्गानं तोडगा निघावा या भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार मोदी यांनी यावेळी केला. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला तसंच भारत रशिया धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या चर्चेवेळी मोदी यांनी या वर्षाच्या अखेरीला होणाऱ्या 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचं पुतीन यांना निमंत्रणही दिलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 15 ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची अलास्का इथं भेट घेणार आहेत अशी माहिती ट्रूथ या समाजमाध्यमावर काल त्यांनी दिली. यावेळी युक्रेनशी सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यानचा संघर्ष संपवून शांततेसाठी प्रयत्न करण्यासाठी योजना आखण्यात आली असल्याची घोषणा केल्यानंतर पुतीन यांना भेटणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं. गेल्या 10 वर्षातील पुतीन यांची ही पहिलीच भेट असेल. युक्रेनमधील युद्ध संपवण्यासंदर्भात पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याचं ट्रम्प यांनी नुकतंच वार्ताहरांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान अझरबैजानचे अध्यक्ष इलम अलियेव आणि आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांनी गेल्या 10 वर्षांपासून परस्परांदरम्यान सुरू असलेला संघर्ष संपवण्यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी केली आहे. काल अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभानंतर ही स्वाक्षरी करण्यात आली. दोनही देशांदरम्यानचे महत्वाचे दळणवळण मार्ग सुरू होतील आणि व्यापार तसंच परराष्ट्र संबंधविषयक वाटाघाटींना चालना मिळेल. या कराराचा एक भाग म्हणून अमेरिका दळणवळणासाठी महत्वाचा कॉरिडॉर बांधण्यास मदत करेल त्याला आंतरराष्ट्रीय शांती आणि समृद्धीसाठी ट्रम्प मार्ग असं नाव दिलं जाईल अशी माहिती व्हाईट हाऊसनं दिली आहे. भारतीय रेल्वे खात्यानं रुद्राष्ट्र या 4.5 किलोमीटर लांबीच्या आशियातील सर्वाधिक लांबीच्या मालवाहू गाडीची यशस्वी चाचणी घेऊन खूप मोठा टप्पा गाठला आहे. उत्तर प्रदेशातल्या चंदोलीतील गंजख्वाजा स्थानकापासून झारखंडमधल्या गरवा स्थानकादरम्यानच्या 209 किलोमीटरच्या टप्प्यात या गाडीची चाचणी घेण्यात आली. या गाडीनं ताशी 40.5 किलोमीटर या वेगानं 5 तास 10 मिनिटात हे अंतर पार केलं. आशियातील सर्वात लांब या मालवाहू ट्रेनमुळे मालवाहतूक करणं आणि त्यामध्ये माल भरण्याचं काम जलद होईल. त्यामुळे साधनसंपत्तीची आणि वेळेचीही बचत होईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी या गाडीच्या चाचणी वेळेचा व्हिडिओही समाजमाध्यमावर शेअर केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संपूर्ण देशभर आज राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा बहीण भावांमधील खास नात्याचा सण साजरा करण्यात येत आहे. या दिवशी बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या भरभराटीची उत्तम आरोग्याची आणि सुखी आयुष्याची सदिच्छा व्यक्त करतात तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचं रक्षण करण्याचं वचन देतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समस्त देशवासियांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. समाजात सलोखा आणि एकतेची भावना वाढण्यास चालना देणारा हा सण असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या ई मार्केटप्लेस अर्थात जीईएम या सकल व्यवसाय मूल्यानं 2024-25 या आर्थिक वर्षात 5.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे अशी माहिती जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहिर कुमार यांनी काल दिली. विपणनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या पोर्टलचा 9व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शासनाच्या प्रक्रियांना सर्वसमावेशक बनवणं आणि परिणामकारकरित्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागील उद्देश असल्याचं ते म्हणाले. देशभर टोमॅटोच्या किरकोळ दरात मोठी वाढ झाली आहे. याला मूलभूत मागणी आणि पुरवठा यांच्यातील असमतोल किंवा उत्पादनातील घट नव्हे तर तात्पुरते स्थानिक घटक कारणीभूत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे भाव कडाडले असून दिल्लीमध्ये सध्या ते प्रतिकिलो 73 रुपयांवर पोहोचले आहेत असं ग्राहक आणि अन्नपुरवठा मंत्रालयानं म्हटलं आहे. हवामानाशी संबंधित कारणांमुळे जुलैच्या अखेरीस ते 85 रुपये किलोपर्यंत देखील पोहोचले होते. त्यानंतर दिल्लीच्या आझादपूर मंडीमध्ये पुरवठा सुरळीत सुरू झाल्यापासून टोमॅटोचे दर स्थिरावत आहेत. मुंबई चेन्नई यासारख्या शहरांमध्ये मात्र अशी मोठी भाववाढ आढळलेली नाही. सध्या संपूर्ण देशभर टोमॅटोचा सरासरी दर 52 रुपये प्रतिकिलो इतका आहे. दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा आणि बटाट्याच्या उत्पादनात वाढ झाली असल्यानं त्यांचा पुरेसा पुरवठा होत आहे आणि त्यांचे भावही स्थिर असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मन की बात हा मासिक कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्याद्वारे आतापर्यंत 34 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळालं असल्याची माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. देशभरात शिक्षण आरोग्य पर्यावरण नवोन्मेष आणि सामाजिक सेवेसारख्या क्षेत्रांमध्ये प्रभावी काम करणाऱ्या प्रेरणादायी संस्था आणि व्यक्तींबद्दलची माहिती तसंच राष्ट्र उभारणीच्या कामात हातभार लावणाऱ्यांची माहिती पंतप्रधान देतात. त्यामुळे या रेडिओ कार्यक्रमाला मोठा श्रोतावर्ग लाभला आहे. आकाशवाणी दूरदर्शन तसंच इतर सर्व डिजिटल वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जातं तसंच प्रादेशिक भाषेतील प्रसारणामुळे तो सर्वदूर पोहोचण्यास मदत होते असंही ते म्हणाले. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या धराली हरसिल भागातील मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान सैन्यदल पोलीस आणि स्थानिक नागरिक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत तसंच बचावलेल्या नागरिकांना सेवा सुविधा पुरवण्याचं काम करत आहेत. या भागातून आतापर्यंत 629 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. आंध्र प्रदेश बिहार हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर मध्य प्रदेश ओडिशा पुद्दुचेरी कराईकल तेलंगण उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील भागात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये आज अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलेंडर उपलब्ध होण्यासाठी 30,000 कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून बातचीत. या वर्षाच्या अखेरीला होणाऱ्या 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन यांना दिलं निमंत्रण. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 15 ऑगस्टला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अलास्का इथं भेट घेणार. आणि भारतीय रेल्वेद्वारे रुद्राष्ट्र या 4.5 किलोमीटर लांबीच्या आशियातील सर्वात मोठ्या मालवाहू गाडीची यशस्वी चाचणी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.